नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. एचएमपीव्ही संसर्गाबाबत घाबरू नये, मात्र खबरदारी घेण्याबाबत राज्य शासनाचं आवाहन. राज्यातील चारचाकी वाहनधारकांना 1 एप्रिलपासून फास्टॅग अनिवार्य. भंडारा जिल्ह्यात वाघाच्या शिकार प्रकरणी 3 जणांना अटक. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार जाहीर. आणि तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला घटस्थापनेनं प्रारंभ. आता सविस्तर बातम्या. एचएमपीव्ही संसर्गाबाबत घाबरण्याचं कारण नाही, मात्र खबरदारी घेण्याचं आवाहन राज्य शासनानं केलं आहे. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर तसंच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हा नवीन आजार नाही, गेल्या वर्षभरात देशात या आजाराचे रुग्ण आढळले होते. ते सर्व रुग्णालयात दाखल न होता बरे झाल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं. ते म्हणाले,
आयसीएमआरनं ज्यावेळेला भारतामध्ये फेब्रुवारी 2024 ते डिसेंबर 2024 पर्यंत संभाव्य एचएमपीव्हीच्या विषाणूंची 8052 नमुन्यांच्या चाचण्या केल्या होत्या. या सगळ्या चाचण्यांच्या मध्ये 172 पॉझिटिव्ह अशा पद्धतीच्या चाचण्या निघाल्या होत्या फेब्रुवारी 2024 ते डिसेंबर 2024 मध्ये. हे सर्व प्रकरणं सौम्य होती आणि त्याप्रमाणे यांना कुठल्याही पेशंटला ऍडमिट न करता सुद्धा, यातला कुठलाही पेशंट न दगावता सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने ते बरे झाले.
या आजाराबाबत अनावश्यक भीती बाळगू नये असं सांगताना माध्यमांनी यासंदर्भातली वस्तुस्थिती जनतेसमोर ठेवण्याचं आवाहन आंबेडकर यांनी केलं.
हा आजार नवीन नाही आहे किंवा याच्यामुळे फार मोठा धोका होतो अशातला भाग नाही आहे. फक्त काळजी घेणं, सुरक्षित पद्धतीनं त्याच्यावरती उपचार करणं आणि आपण सगळ्यांनी सुद्धा, माझी सर्व मीडियाला सुद्धा विनंती आहे की आपण सगळ्यांनी सुद्धा याबाबतची वस्तुस्थिती लोकांपर्यंत सांगू. केंद्र शासनाचे जे निर्देश येतील ते निर्देश आणि आपल्या आरोग्य विभागाची आणि वैद्यकीय शिक्षण विभागाची टीम अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतोय. त्यासाठी खूप चांगली विंग आपल्याकडे जी तयार आहे त्या सगळ्या विंगचा उपयोग आपण करूया आणि या एकूण आजाराचा जो काही अनावश्यक आपण भीती बाळगतोय ती अनावश्यक भीती न बाळगता जे पेशंट असतील त्यांना राईटली ट्रीट करण्यासाठी आपण सगळेजण काम करूया.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी बोलताना राज्यात आतापर्यंत या संसर्गाचा एकही रुग्ण आढळलेला नाही असं स्पष्ट केलं. तरीही सर्व वैद्यकीय महाविद्यालयांनी औषधांसह ऑक्सिजन आणि आवश्यकता वाटल्यास विलगीकरण व्यवस्थेच्या तयारीत राहावं आणि वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात याव्यात अशा सूचना मुश्रीफ यांनी केल्या. छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय घाटीमध्ये सर्व व्यवस्था उपलब्ध असून कोविड व्यवस्थापनाचा अनुभव असल्यानं कोणतीही भीती बाळगण्याची गरज नसल्याचं रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ शिवाजी सुकरे यांनी म्हटलं आहे.
सध्याच्या स्थितीमध्ये हा आजार जो आहे इतका जास्त धोकादायक नाही यासाठीची संपूर्ण व्यवस्था छत्रपती संभाजीनगर येथे घाटीमध्ये उपलब्ध आहे. कुठल्याही प्रकारची भीती सध्याच्या स्थितीमध्ये नाही आणि भविष्यातही येणार नाही. आपण कोविडचा चांगल्या प्रकारे मुकाबला केलेला आहे. गरज भासली तर रुग्णालयामध्ये येऊन उपचार घ्यावेत की कोणी स्वतःच्या मनाने यासाठी औषधी उपचार करून घेऊ नये.
हिंगोली जिल्हा शासकीय रुग्णालयात खबरदारी म्हणून 24 खाटांचा अतिदक्षता विभाग सज्ज करण्यात आला असून उपजिल्हा रुग्णालय तसंच ग्रामीण रुग्णालयातूनही काही खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केलं आहे. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये भविष्यात केबल कार प्रकल्प राबवण्यास केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी तत्वतः मान्यता दिली आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. लवकरच या प्रकल्पाचं सर्वेक्षण करून विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश गडकरी यांनी या विभागाच्या सचिवांना दिल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील सर्व अधिकाऱ्यांसाठी 7 कलमी कृती कार्यक्रम जाहीर केला. प्रशासनाला येत्या 100 दिवसात प्राधान्यानं करण्याच्या कामाबाबत त्यांनी सविस्तर सूचना केल्या. यासंदर्भात काय कार्यवाही केली याबाबत 15 एप्रिल 2025 रोजी आढावा घेतला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातील चारचाकी वाहनधारकांना 1 एप्रिलपासून फास्टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली. येत्या 1 एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. वाहनावर फास्टॅग कार्यरत नसेल तर वाहनधारकाला कोणत्याही माध्यमातून दुप्पट पथकर भरावा लागेल. राज्यात एमएसआरडीसीचे 50 पथकर नाके तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे 23 पथकर नाके आहेत. भंडारा जिल्ह्यात एका वाघाची शिकार केल्याप्रकरणी आज 3 जणांना पोलिसांनी अटक केली. तुमसर वनविभागाचे कर्मचारी काल झंझेरिया बीटमध्ये गस्त घालत असताना एका तलावाजवळ एका मादी वाघाची मान, धडाचे 2 तुकडे, शेपटीचा 1 भाग असे 4 तुकडे कापलेल्या अवस्थेत सापडले होते. त्याप्रकरणी आज ही कारवाई करण्यात आली.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं खासगी डेटा सुरक्षा नियमावलीचा मसुदा जाहीर केला आहे. सर्वसामान्य नागरिकांना पुढच्या महिन्याच्या 18 तारखेपर्यंत माय गोव्हच्या माध्यमातून या मसुद्यावर प्रतिक्रिया देता येणार आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. 2022 या वर्षासाठी प्रसिद्ध बंगाली कवी अमिताभ गुप्ता यांना आणि 2023 या वर्षाचा पुरस्कार आसामी कवी नीलम कुमार यांना जाहीर झाला आहे. 1,00,000 रुपये मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. अमेरिकन मेरिट काउन्सिलनं प्रदान केलेला गौरव अहिल्यानगर जिल्ह्यासाठी निश्चितच भूषणावह असल्याचं निवडणूक आयोगाचे आयुक्त सुखविंदर सिंग संधू यांनी केलं आहे. ते आज शिर्डी इथं बोलत होते. जिल्हाधिकारी सिद्धराम सालिमठ यांनी संधू यांच्या हस्ते काउन्सिलचं गौरवपत्र स्वीकारलं. स्वीप मतदार जनजागृती उपक्रमाअंतर्गत राबवलेल्या विविध नाविन्यपूर्ण संकल्पनामुळे मतदानाची टक्केवारी वाढल्याचं जिल्हाधिकारी सालिमठ यांनी सांगितलं. श्री तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला आज घटस्थापनेनं प्रारंभ झाला. संबळाचा कडकडाट, तुतारीचा निनाद आणि आई राजा उदोदोच्या गजरात विधिवत घटस्थापना करण्यात आली. तत्पूर्वी आज पहाटे देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. या नवरात्रोत्सवात प्रमुख मानली जाणारी जलकुंभ यात्रा 11 जानेवारीला काढण्यात येणार असून शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या काळात तुळजाभवानी देवीच्या विविध अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहेत. अंबाजोगाई इथल्या योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात परवा 9 जानेवारीला प्राचार्य बी के सबनीस राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्येष्ठ विचारवंत जयदेव डोळे यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमांकांना रोख रक्कम आणि ढाल असं पुरस्काराचं स्वरूप असलेल्या या स्पर्धेत राज्यातल्या वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेण्याचं आवाहन संयोजकांनी केलं आहे. लातूर इथं येत्या 10, 11 आणि 12 जानेवारी दरम्यान 3 दिवसीय मराठवाडा शैक्षणिक महासंमेलन आणि प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. संयोजन समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश झुरळे यांनी आज लातूर इथं ही माहिती दिली. या महासंमेलनात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रेरणादायी मुलाखती आणि तज्ज्ञांच्या व्याख्यानांसह नाविन्यपूर्ण अद्ययावत शैक्षणिक साधनांचे 100 पेक्षा अधिक स्टॉल पाहता येणार आहेत. नांदेड इथं भरवण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मिनी सरस विक्री प्रदर्शनाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. या प्रदर्शनात हस्तनिर्मित वस्त्र तसंच वस्तू, खाद्यपदार्थ, मसाले आदी उत्पादनांची दालनं लावण्यात आली आहेत. येत्या 10 जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी खुलं राहणार आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात जातीय तणाव निर्माण करणाऱ्यांविरोधात शासनानं कारवाई करावी अशी मागणी बहुजन विकास मोर्चाचे नेते बाबुराव पोटभरे यांनी केली आहे. ते आज बीड इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. सरपंच हत्या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. रस्ते सुरक्षेबाबत मुलांनीच आपल्या पालकांना शिक्षण देण्याची आवश्यकता वाटत असल्याचं बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी म्हटलं आहे. आज रस्ता सुरक्षा अभियानाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. गेवराई इथं लालबहादूर शास्त्री चौकात या अभियानाची आज सुरुवात करण्यात आली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी जनजागृती फेरी काढली. पूर्णा जालना आणि जालना नांदेड या गाड्यांच्या क्रमांकात तसंच जालना नांदेड या गाडीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. हे सर्व बदल आजपासून लागू झाले. प्रवाशांनी याची नोंद घेण्याचं आवाहन रेल्वे व्यवस्थापनानं केलं आहे. दरम्यान दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात रोटेगाव आणि परसुडा स्थानकादरम्यान रेल्वे मार्गाची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी उद्यापासून 17 जानेवारीपर्यंत लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात धर्माबाद मनमाड मराठवाडा एक्सप्रेस, धर्माबाद ते नांदेड दरम्यान तर नगरसोल नरसापूर एक्सप्रेस नगरसोल ते लासूर दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. दरम्यान याच काळात मुंबई नांदेड तपोवन एक्सप्रेस 2 तास उशिरा धावणार आहे असं दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. HMPV संसर्गाबाबत घाबरू नये, मात्र खबरदारी घेण्याबाबत राज्य शासनाचं आवाहन. राज्यातील चारचाकी वाहनधारकांना 1 एप्रिलपासून फास्टॅग अनिवार्य. भंडारा जिल्ह्यात वाघाच्या शिकार प्रकरणी 3 जणांना अटक. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार जाहीर आणि तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला घटस्थापनेनं प्रारंभ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.